श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तम अहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनी अम्बद्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिनी नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित सद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारम् कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समरथम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धम् स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजदुग्धमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापणी गार्हस्त्वे किल एकनाथ सदृशो मृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गदिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तुर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्व दीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि हरि।
माझा सनातन अंश जीवलोकामध्ये जीव झालेला आहे, जीवत्वाला आलेला आहे आणि तो मनासह उरलेली पाच इंद्रिय मन षष्ठानि इंद्रियाणि मन आणि सर्व इंद्रिय यांच्याकरवी प्रकृतीतील त्यांच्या त्यांच्या आवडत्या विषयांना आकर्षित करतो। हा जीव म्हणजे ईश्वर जेव्हा शरीर सोडतो किंवा शरीराला प्राप्त होतो, शरीर सोडतो आणि दुसरं शरीर धारण करतो, त्यावेळेला मनासह या पाच इंद्रियांना म्हणजे एकूण सहा जणांना घेऊन आपल्या बरोबर जातो, संस्कारांना घेऊन आपल्या बरोबर जातो। जसं पुष्पादिकातून वायू गंध घेऊन जातो त्याप्रमाणे श्रोत्र चक्षु स्पर्श रसना आणि घ्राण ही इंद्रिय आणि मन यांचा अधिष्ठाता होऊन हा जीव विषयाचा उपभोग घेतो। अशा अशा प्रकारचा सातवा आठवा आणि नववा असे तीन श्लोक आपण मागच्या वेळेला पाहायला सुरुवात केली। ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर ओव्या देखील भरपूर लिहिलेले आहेत। माझाच म्हणजे परमात्म्याचाच सनातन अंश जीवलोकामध्ये जीव होऊन वास करतो, अर्थात आपल्या सर्वांच्या अंतर्यामी असणारी जी जीवशक्ती आहे ती जीवशक्ती परमात्म्याचाच सनातन अंश आहे। अर्थात परमात्म्याचे गुण जसेच्या तसे जीवाला लागू आहेत पण जीव तसं समजत नाही। त्याच्याऐवजी जीव विषयांच्या स्वाधीन झालेला आणि विषयांच्या स्वाधीन होऊन अनेक प्रकारचे संस्कार विषयांचे आपल्या स्वतःवर ओढून घेतो आणि ज्या प्रकारे तो आपल्यावर संस्कार ओढून घेतो त्यामुळं जीवावर या सर्वांचा खोल खूप खोल असा परिणाम होतो, वासना रूपाने परिणाम होतो आणि हा परिणाम बरोबर घेऊन जीव मृत्यू समयी पुढे निघून जातो। जीवच अधिष्ठाता होऊन मन आणि उरलेली इंद्रिय यांच्या गर्वी वासनांचा भोग घेत असतो। तसंच देहामध्ये असताना जसा भोग घेतो तसा देह टाकल्यानंतर जीव या संस्कारांसकट किंवा वासनांसकट निघून जातो आणि पुढचा देह जेव्हा प्राप्त होतो तेव्हा जशाच्या तशा वासना त्याच्यापाशी शिल्लक राहतात आणि त्या वासनांनुसार त्याचं जीवन चालू होत. हे सांगत असताना मागच्या वेळेला मी असं म्हटलं की मृत्यू नंतर, देह टाकल्यानंतर, मृत्यू उपरांत आणि पुन्हा जन्म घेईपर्यंत असा विषय इथं भगवद्गीतेमध्ये आला. असाच विषय आलेलं एक महत्वाचं ठिकाण म्हणजे कठोपनिषद, त्याच्यातला काही भाग आपण पाहिला, सगळं पाहायचं राहिलेलं आहे. सगळं कठोपनिषद सांगण्याचा हेतू नाही, तरी देखील ज्याला सांप्राय विद्या असं म्हणतात, सांप्राय विद्या म्हणजे परलोकाच्या विषयीची विद्या, खरं म्हणजे ब्रह्मविद्या, पण अज्ञानांच्या पक्षी परलोकाच्या संबंधीची विद्या अशा नावानेही प्रसिद्ध आहे. नचिकेत्यांनी आपल्या कामनिक यज्ञ करणाऱ्या अशा पित्यांनी जे दान केलं वाजश्रवानी, ते दान नचिकेत्याला खटकलं. नचिकेत्याला असं वाटलं की आपला पिता अशा प्रकारे निरुपयोगी गोष्टींचं दान करून नक्की कोणतं पुण्य मिळवत आहे, आणि अशा प्रकारचं पुण्य मिळवून तो जाणार आहे कुठं. जे हे दान स्वीकारतील त्यांना या दानाचा उपयोग काय, आणि आपल्या पित्याला तरी काय गती अशा प्रकारचं दान करून, आणि आपल्या जवळच्या गोष्टी ज्यांना मी माझ्या गोष्टी अशा समजतो, माझ्या मालकीच्या, त्या दान केल्याने, त्याची मालकी सोडल्याने आपला पिता या यज्ञाद्वारा काही पुण्य मिळवू इच्छितो, अर्थात माझ्या देहावर देखील माझ्या पित्याची मालकी आहे. जर आपली संपत्ती हा दान करत असेल तर आपला पिता मला कोणाला दान करेल, आणि अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी आपल्या पित्याला विचारला. पित्यांनी दुर्लक्ष केल्यावर एकदा, दोनदा, तीनदा अशा प्रकारे त्यांनी प्रश्न विचारला, आणि त्याच्या प्रश्नाने पिता दुखावला गेला, वाजश्रवा दुखावला गेला. वाजश्रवाच्या मनात नव्हतं नचिकेत्याला कोणाला दान देण्याचं, तो तर कुचकामी गोष्टी दान करत होता. तरी देखील नचिकेत्यांनी पुन्हा पुन्हा विचारल्यामुळं आणि आपण दिलेलं जे दान आहे त्याच्यातलं ढोंग आपल्या मुलाला समजलेलं आहे हे जाणल्यामुळं एक प्रकारे पिता रागावला देखील. पित्याचं हे जे रागावणं आहे ते रागावणं आपण लक्षात घेऊ शकतो. आपणही असे अनेक वेळेला आपल्या मुलांचं बरोबर असताना देखील आपल्या अहंकारापोटी मुलांना रागावलेले असतो. तशाच प्रकारे वाजश्रवा आपल्या मुलावर रागावला, आणि आपलं म्हणणं खरं करण्यासाठी वडील असल्यामुळं वयाने आणि तो मुलगा असल्यामुळं त्यांचा, त्यांनी असं सांगितलं की मी तुला यमाला दान करून टाकलं. सत्यमार्गी आणि सत्यप्रिय असा नचिकेता यमाच्या दारात जाऊन बसला. यमाच्या दारात जाऊन बसला म्हणजे यमाला प्राप्त होण्याची इच्छा धरून काही खाता न पिता तो यमाची वाट पाहत बसला. यम अर्थात आला नाही, कारण त्याचा मृत्यू समय नव्हता, पण अशा प्रकारे खाणं आणि पिणं सोडल्यामुळं यम जेव्हा आला तेव्हा आपल्या दारामध्ये अशा प्रकारे उपाशी सत्यनिष्ठ असा एक बटू येऊन बसलेला यमानी पाहिला आणि लक्षातही घेतलं की हा कशा करता आलेला आहे. म्हणून त्यांनी, लहान मुलगा होता आणि त्याची वेळ आलेली नव्हती त्यामुळं त्याला परत जाण्याची आज्ञा केली, पण नचिकेता परत जायला तयार नव्हता. नचिकेता असं म्हणाला की माझ्या पित्यांनी मला तुम्हाला दान दिलेलं आहे. यमाची त्याला घेण्याची इच्छा नव्हती. असं असल्यामुळं त्याचं समाधान होण्यासाठी म्हणून यमानी त्याला तीन वर माग म्हणून सांगितलं, पण मृत्यू मागू नको. आणि त्यांनी नचिकेत्याने तीन वर मागितले. त्याच्यातल्या पहिल्या वराप्रमाणे आपला पिता गौतम वाजश्रवा हा शांत संकल्प व्हावा, त्याचा क्रोध नाहीसा व्हावा, तो प्रसन्न व्हावा, निवळावा, आणि माझ्याशी परत एकदा आश्वस्तपणाने त्यांनी वर्तन करावं, अशा प्रकारचं वर नचिकेत्याने यमराजांना मागितला. तेव्हा यमराज म्हणाला की मी त्याला तशी अनुज्ञा दिलेली आहे, त्याची बुद्धी तशा प्रकारेच होईल, तो तुला पूर्वीप्रमाणेच आश्वस्त करेल, तसंच वर्तन तो तुझ्याशी करेल. आणि क्रोध रहित होऊन रात्री तो सुखाने झोपेल, तू जा. मृत्यूच्या मुखातून तू परत आल्यामुळे तुझ्या पित्यालाही आनंद होईल, असं यमराज म्हणाले. नचिकेत्याने दुसरा वर मागितला. त्या वराचा संबंध हा श्रौत विद्येशी, यज्ञ विद्येशी असा संबंधित होता. कारण त्याचे वडील जे कर्म करत होते आणि त्या कर्मातून जे फळ इच्छित होते, ते फळ नक्की कशा रीतीने मिळतं हे जाणून घेण्याची त्याची इच्छा होती. त्यामुळे तो असं म्हणायला लागला की ज्या ठिकाणी किंचित ही भय नाही, त्या ठिकाणी तू नाहीस, यम नाही, कोणी वृद्धावस्थेला प्राप्त होत नाही, क्षुधा आणि तृष्णा या गोष्टी जिथे ओलांडल्या जातात, असा स्वर्ग प्राप्त करून घेणारा साधनभूत अग्नी, त्याच्या संबंधी तुम्हाला सांग. कारण वडिलांचं वर्म चुकलेलं होतं. वडील ज्या पद्धतीने यज्ञ करत होते त्या पद्धतीने, त्या प्रकारच्या साधनभूत अग्नीनी वडील निश्चित स्वर्गात जाणार नाहीत असं नचिकेत्याला वाटत होत. मग स्वर्गात जेणेकरून जाता येईल अशा प्रकारचा कोणता यज्ञ असतो, तो साधनभूत अग्नी कोणता, अशा प्रकारचा प्रश्न नचिकेत्यांनी यमराजांना विचारला. तेव्हा यमराज नचिकेत्याला म्हणाले की अनंत लोकाची प्राप्ती करून देणारा सगळ्या जगाचा आश्रय असा हा यज्ञ हृदयरूप गुहेमध्ये लपलेला आहे. लोकांचा कारणभूत अग्नी की त्यांनी यमानी नचिकेत्याला त्या अग्नीबद्दल सांगितलं, शिवाय असंही सांगितलं की तू या वराचा स्वीकार केलास त्यामुळं लोक या अग्नीला इथून पासून पुढं इतपर नाचिकेत अग्नी म्हणून ओळखतील, हा अग्नी तुझ्या नावानी ओळखला जाईल. म्हणजे ज्या साधनभूत यज्ञानी म्हणजे अग्नीच्या पूजनानी लोक स्वर्गाला प्राप्त होतात, तो अग्नी तुझ्या नावाने इथून पुढे ओळखला जाईल, असं यमराज नचिकेत्याला म्हणाले. आणि तो जो अग्नी आहे, तो अग्नी म्हणजे स्वर्ग प्राप्त करून देणारा, हा हृदयरूपी गुहेमध्ये राहतो, अशी महत्वाची गोष्ट यमराजांनी सांगितली. अनंत लोकाप्ती मथो प्रतिष्ठाम विद्धि त्वमेतम निहितम गुहायाम. आपल्या स्वतःच्या हृदयाच्या गुहरामध्ये हा अग्नी असतो. आणि तिसरा वर नचिकेत्याने मागितला, तो मात्र असा मागितला की मेलेल्या माणसाविषयी शंका आहे. कुणी असं म्हणतात की तो मेला तरी आहे, शरीर फक्त गेलेलं आहे. कुणी असं म्हणतात की तो नाही, त्याची जशी इंद्रिय गेली तसा तोही गेला. तुझ्या उपदेशानी तो आहे म्हणजे कुठं आहे? मृत्यू उपरांत त्याचं काय होतं या संबंधी तुम्हाला सांगावंस. यमराज असं म्हणाले की पूर्वी देवांनी देखील अशा प्रकारे प्रश्न विचारलेला होता, पण हे सहज समजण्यासारखं नाही. हा अतिशय सूक्ष्म धर्म आहे. तू या वराऐवजी दुसरा कोणता तरी वर माग, पण हा वर मागू नको. या वराकरता तू हट्ट धरू नको. मी मागच्या वेळेला असं सांगितलं की पित्याच्या क्रोधापासून मुक्ती पहिल्या वरानी नचिकेत्यांनी जेव्हा मागितली तेव्हा त्यांनी एक प्रकारे पृथ्वी तलावरचं सुखाचं जीवन मागितलं. आपलं कुटुंब आणि परस्पर सौहार्दानी आणि सहकार्यानी शांतीनी सर्वांनी मिळून राहणं हा पृथ्वी तलावरचा सर्वात मोठा आनंद आहे. तो नचिकेत्यांनी प्रथम वरानी मागितला. दुसऱ्या वरानी वडिलांच्या विषयी त्याला जी शंका होती यज्ञासंबंधी की अशा प्रकारचा यज्ञ करून ते जातात कुठं आणि तो स्वर्ग असतो कुठं, तो स्वर्ग साधनभूत अग्नी म्हणजे चेतना असते कुठं, त्याला यमराजांनी उत्तर दिलं की ते हृदयरूपी गुहेमध्ये म्हणजे प्रत्येकाच्याच मस्तकाकाशामध्ये तो अग्नी असतो, ती चेतना असते. अशा रीतीने दुसऱ्या वरामुळं शुद्ध चरित तरल सूक्ष्म अशा विषयाचं अतिशय उत्तम ग्रहण झाल्यामुळं तो विषय हा अमृता समान असं वाटायला लागतं, तो स्वर्ग समान आहे असं वाटायला लागतं आणि तोच जणू स्वर्ग अशा प्रकारे यमांनी नचिकेत्याला उपदेश केला. पण गोष्ट अशी आहे की हा जो तिसरा वर त्यांनी मागितला या तिसऱ्या वराच्या संदर्भामध्ये तीच गोष्ट यमराजांनी नचिकेत्याला उपदेश म्हणून सांगितली. यमराज असं म्हणाले की ज्याचं दर्शन होणं कठीण आहे अशा गूढस्थानी हृदयरूपी गुहेत प्रत्येक शब्द निबिड अरण्यात राहणाऱ्या पुरातन असलेल्या आत्म्याला अध्यात्म योगाच्या ज्ञानाने जाणून धीर पुरुष हर्ष आणि शोक यांचा त्याग करतो. म्हणजे पृथ्वी तलावरचं जीवन आणि स्वर्ग आणि मोक्ष हे जे जीवन आहे हे दोन्ही जीवन आपल्या हृदयाकाशामध्ये आहे, आकाशामध्ये आहे. एक जे जीवन आहे ते अत्यंत तरल असं अंतःकरण बुद्धी मन झाल्यामुळं विषयांचा आनंदाकडे झेपावतं आणि सर्वसामान्य स्थूल बुद्धीचे किंवा जडबुद्धीचे लोक विषय सेवन करत असताना ज्या आनंदाला प्राप्त होतात त्याच्यापेक्षाही कितीतरी उत्कृष्ट आनंद त्याच विषयांपासून अशा सूक्ष्म बुद्धी झालेल्या व्यक्तीला मिळतो. तो त्याला स्वर्ग समान वाटतो असं यमराजांनी उत्तर दिलं. आणि त्याच्याच जवळ फक्त या मार्गाचा त्याग केल्यामुळं अशा प्रकारची सुख मिळण्याची सर्व शक्यता असताना त्या सुखांकडे जो पाठ फिरवतो त्याला मात्र मोक्षासारखं सुख प्राप्त होतं, जन्म मरण रहित अशा गोष्टीला तो प्राप्त होतो. साधकाकरता ही गोष्ट फार महत्वाची आहे. साधकाकरता अशा साठी महत्वाची आहे की जेवढा मनुष्य व्यग्र असेल अथवा स्थूल बुद्धीचा असेल तेवढा तो विषयांमध्ये रमत असताना विषय बेताचा आनंद त्या व्यक्तीला देतात. पण ज्यांनी मनाचा त्याग केलेला आहे अथवा मनरहितता प्राप्त केलेली आहे, ज्याची वृत्ती निवृत्त झालेली आहे किंवा वृत्ती शोधन झालेलं आहे, ज्याचं चित्त अचित्त झालेलं आहे म्हणून चैतन्याला प्राप्त झालेलं आहे, अशा व्यक्तीला विषयाचं सेवन देखील अमृतासमान होऊन जातं. प्रत्येक विषय हा अतिशय चांगला असा भोग देणारा त्याला होतो. आणि साधक साधना करत असताना या चांगल्या विषयांमध्ये गुरफटून जातो. त्याला स्वर्गतुल्य जीवन हेच असं वाटावं अशी परिस्थिती निर्माण होते. याच्यापासून जो स्वतःला वाचवतो, याच्यापासून जो स्वतःला वेगळा काढू शकतो, तो मात्र आज्ञाला प्राप्त होतो. आणि ही याच्यात खुबी असल्यामुळं त्याला स्वर्ग सुखातच अधिकाधिक ठेवावा म्हणून, कारण स्वर्ग ज्या यज्ञानी प्राप्त होतो, ज्या अग्नीनी प्राप्त होतो, त्या अग्नीला नाचिकेत अग्नी असं यमराजांनी म्हणूनही टाकलं. आणि मग ते प्रसिद्ध सर्व श्लोक आहेत, शतायुष पुत्र पौत्रान वृणिष्व बहून पशून हस्ती हिरण्यम अश्वान भूमेर महतायनतम वृणिष्व स्वयंच जीव शरदो यावद इच्छसी. शतायु पुत्र पौत्र मागून घे अनेक पशु हत्ती घोडे मोठा भूभाग, स्वतःही इच्छा असेल तितकी वर्ष जग. मर्त्य लोकामध्ये ज्या ज्या कामना दुर्लभ आहेत त्या त्या सर्व कामना स्वेच्छेनुसार माग. ह्या स्त्रिया हे रथ ही वाद्ये सगळं मागून घे. स्त्रिया वेगळ्या नव्हत्या, जर चित्त उत्तम झालं तर त्या स्त्रिया अधिक उत्तम सुख देतात. रथ वेगळे नव्हते, पण जर चित्त उत्तम असेल तर ते रथ अधिक उत्तम सुख देतात, अधिक उत्तम भोग देतात. पण त्याच्यावर नचिकेत्यांनी दिलेलं उत्तर असं होतं की शोभावा मर्त्यस्य यदंत कैतत सर्वेंद्रियाणां जरयंती तेजाहा अपि सर्वं जीवितम अल्पमेव तवेव वाहास तव नृत्य गीते. सर्व जीवित अल्प आहे. तू दिलेले घोडे, तू दिलेले हत्ती, कधीतरी त्यांचं आयुष्य संपणार आहे. कोणाचं आयुष्य 10 वर्षात संपेल, कोणाचं 100 वर्षात संपेल, पण आयुष्य संपणार आहे. मलाही इच्छेप्रमाणे तू आयुष्य देतोस, देऊ करतोस, पण ते आयुष्य कधीतरी संपणार आहे. हे सर्व मर्त्य आहे. आणि मनुष्य वित्तांनी तृप्त होण्याजोगा कधीही नाही असं नचिकेता यमाला सांगतो. न वित्तेन तर्पणीयो मनुष्यः. आम्ही पाहिलं की आम्हाला धन ही मिळेल, पण जोपर्यंत तुझी सत्ता चालते तोपर्यंत आम्ही जिवंत राहू. मला वरणीय मागण्याजोगा वर हा एकच आहे की मला त्या आत्म्याचं ज्ञान व्हावं, असं नचिकेता म्हणायला लागला. ज्या विषयामध्ये अस्ति नास्ती अशी चर्चा चालते, असं महान सांप्राय ज्ञान आहे त्याविषयी तू आम्हाला सांग. आणि मग यमराजांनी दिलेलं उत्तर आहे की मी तुला प्रेय देऊ केलं पण तू श्रेय मागतो आहेस. धीर पुरुष जसं वागतील तसं तू वागलेला आहेस. प्रेयापेक्षा श्रेयाचा अंगीकार तू केलास. जो निर्बुद्ध असतो तो योगक्षेमाकरता प्रेय स्वीकारतो. योगक्षेम म्हणजे राहणं आणि जेवणं, याच्याकरता तो प्रेय स्वीकारतो. पण तू या सर्वांचा त्याग केलास असं यमराज त्याच कौतुक करतात. आणि म्हणतात की अविद्या आणि विद्या, म्हणून या विद्या पूर्वीपासून ज्ञात आहेत आणि अविद्या या खाली पृथ्वी आणि स्वर्ग, पृथ्वीवरचे भोग स्थूल भोग आणि तेच अत्यंत उत्कृष्ट मनबुद्धी झाल्यावर स्वर्गतुल्य वाटतात असे भोग, हे दोन्ही अविद्येमध्ये येतं आणि विद्येमध्ये मोक्ष येतो. अशा या दोन फार विपरीत परस्पर विरोधी फळ देणाऱ्या अशा गोष्टी मी तुला विद्येची आकांक्षा करणारा विद्यार्थी असं आता समजायला लागलेलो आहे. ही सांप्राय विद्या म्हणजे मरणोत्तर गतीचं ज्ञान असणारी विद्या आणि सर्वात शेवटी ब्रह्मज्ञान प्राप्त करून देणारं शास्त्र हे कमी बुद्धीच्या माणसाला कळत नाही. तो प्रमादी आणि वित्त मोहानी मूढ असतो. हाच लोक आहे, परलोक नाही असंच तो समजतो. त्यामुळे तो परत परत माझ्या ताब्यात येतो. माझे पाश त्याच्यावर परत परत पडतात. परत परत जन्माला येतो. परत परत मृत्यूला प्राप्त होतो. सगळं उपनिषद सांगायचं नसल्यामुळे ही संप्राय विद्या जे मृत्यू उपरांत जीवन कशा रीतीने येतं हे याच्या पुढं भगवंतान यमानी यमधर्मानी नचिकेत्याला सांगितलं. त्याच्यामध्ये मुख्यतः आत्मज्ञान सांगितलं आणि त्या आत्मज्ञानाच्या बरोबरीने त्याच हृदयरूपी गुहेमध्ये एका बाजूला जर त्यांनी धैर्य सोडलं आणि विषयाच्या मागं पळायला लागला तर स्वर्ग देखील प्राप्त होतो किंवा स्वर्ग सुख देखील मिळतात असं त्यांनी सांगितलं. नचिकेत्याने मोक्षाबद्दल आस्था दाखवल्यामुळं आत्म्याचं वर्णन यमराजांनी केलं. अंगुष्ट मात्र हा पुरुष हा ज्योतिही इव अधूमका हा या हृदय गुंफेमध्ये म्हणजे मस्तकाकाशामध्ये तो पुरुष आत्मा अंगुष्ट मात्र असा दिसतो. ज्योतीसारखा धूर नसलेल्या ज्योतीसारखा असा तो प्रत्ययाला येतो. हा अंगुष्ट मात्र पुरुष तोच भूत आणि भविष्य यांचा स्वामी आहे. तोच आज आहे, तोच उद्या आहे अशा प्रकारे. आणि मग ते म्हणतात बरं आता मी तुला ते गुह्य सनातन ब्रह्म सांगेन. मरणाला प्राप्त होऊन जीवात्मा कसा काय होतो ते तू माझ्याकडून ऐक. काही देहधारी कोणत्या तरी योनीला जातात. कोणत्या तरी योनीतलं शरीर धारण करतात आणि परत परत जन्मतात आणि मरतात असं त्यांचं मरणोत्तर होतं. तर काही दुसरे देहधारी परमात्म्याला प्राप्त करतात. जसं ज्याचं कर्म तसं त्याचं ज्ञान असं यमराज नचिकेत्याला म्हणतात. यथा दर्शे तथा आत्मनी अर्शात जसं दर्शन होतं तसं निर्मल बुद्धीमध्ये आत्म्याचं स्पष्ट दर्शन आपल्याच ठिकाणी आपल्याला होतं. नैव वाचा न मनसा प्राप्तुम शक्यो न चक्षुषा अस्तिती ब्रुवतोन्यत्र कथम तदुपलभ्यते. हा आत्मा वाणीनी प्राप्त करणं शक्य नाही, मनानी नाही, न डोळ्यांनी आहे असे बोलणाऱ्या वाजून दुसऱ्याला ते तत्व कसं उपलब्ध होणार. तो आहे याच्यावर विश्वास ठेवून चालणाऱ्याला पुढं तो प्राप्त होतो. आणि परत एकदा सांगतात की हा अंगुष्ट मात्र अंतरात्मा पुरुष हृदयात सदा चांगल्या प्रकारे वसलेला असतो. त्याला धैर्यपूर्वक आपल्या शरीराहून वेगळं करावं आणि त्याला जाणावं, त्यालाच शुद्ध, त्यालाच अमृत असं जाणावं. या अध्यायाच या कठोपनिषदाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा जो 15वा अध्याय आहे या 15व्या अध्यायाचा देखील जाता जाता संज्ञेनी उल्लेख या उपनिषदामध्ये आलेला आहे. ऊर्ध्व मूला हा अवाक शाखा हा एशोश्वत्थ सनातन हा तदेव शुक्रम तद ब्रह्मम तदेवामृतम उच्यते. वर मूळ आणि खाली शाखा असणारा हा अश्वत्थ वृक्ष ब्रह्ममय संसार वृक्ष सनातन आहे. तो मूलत तेच शुद्ध तत्व आहे आणि ते ब्रह्मच आहे. त्यालाच अमृत असं म्हणतात. सर्व लोक त्याचाच आश्रय करतात. कुणी त्याचं अतिक्रमण करू शकत नाही. अशा प्रकारे ही सांप्राय विद्या या कठोपनिषदामध्ये यमराजांनी नचिकेत्याला सांगितली, आपण अगदी थोडक्यात पाहिली. हे उपनिषद अतिशय गोड आहे. उपनिषदांमध्ये देखील हे उपनिषद एक श्रेष्ठ उपनिषद असं समजलं जातं. विवेकानंदांसारख्यांनी देखील मला 10 नचिकेता द्या, मी सगळं जग इकडचं तिकडं करेन, असं विवेकानंदांचे उद्गार होते. सांपराया विद्येबद्दल किंवा मरणोत्तर गतीनंतर गतीबद्दल भगवंतांनी 6व्या अध्यायात उद्गार काढलेले आहेत. अर्जुन जेव्हा प्रश्न विचारतो की अयति श्रद्धेयोपेते योगात चलित मानसः अप्राप्य योग संसिद्धिम काम गतिम कृष्ण गच्छती, श्रद्धा डळमळीत झाली अंतकाळी, ज्याची अंतकाळी श्रद्धा डळमळीत झाली, जीवनभर चांगला चालला पण अंतकाळी ज्याची श्रद्धा हल्ली, जीवनभर नियमबद्ध राहिला पण अंतकाळी अयतीही, म्हणजे त्यांनी इंद्रियांना आवरण सोडून दिलं, अशी कित्येक मंडळी आहेत असतात की अगदी डॉक्टरांनी जे वर्ज्य केलेले आहेत पदार्थ भजी मागतात, बटाटे वडे मागतात, मुलं नातवंड सांगत असतात की आता तुला हे चालणार नाही, आजी म्हणत असते की मला तेच पाहिजे. सगळं जीवन चांगलं जगलेली असते. अशा प्रकारे जी अयती ही आणि श्रद्धा ज्याची डळमळीत झाली अशी, योगात चलित मानसहा आणि योगापासून देखील ज्याची बुद्धी चलित झाली, योगाचा अभ्यास करेन अशी झाली, अप्राप्य योग संसिद्धी ही आणि योग संसिद्धी त्यामुळे त्याला प्राप्त झाली नाही, काम गतीम कृष्ण गच्छती, तो कोणत्या गतीला प्राप्त होतो, कश्चिन्न उभय विभ्रष्ट छिन्नात भ्रमिव न नश्यती. अकाळींची जी अभ्र असतात ती जशी वरच्यावरच विरून जातात तशा प्रकारचं त्याचं जीवन हे नष्ट तर होत नाही. अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मण पतीही पतीही, या ब्रह्म मार्गावरून चालताना जो अत्यंत मूढ होऊन जातो अंतकाळी, त्यामुळे त्याची प्रतिष्ठा होत नाही ब्रह्म मार्गावर. एतन्मे संशयम कृष्ण, असा माझा संशय आहे. छेतुम अर्हस्य शेषतः, या संशयाचा छेदन तुम्ही परिपूर्णतेने करावं. त्वदन्य संशयस्यास्य चेत्ता न ह्युपपद्यते, तुझ्याखेरीज हा संशय फेडण्यासाठी दुसरा कोणीही समर्थ नाही. त्याच्यावर भगवंतांनी दिलेलं जे उत्तर आहे, पार्थ नैवेह नामुद्र विनाशः तस्य विद्यते, संस्कार घेऊन शरीर जात आणि जे संस्कार घेऊन शरीर जात त्याच्यामध्ये अगदी अगदी अंतकाळी जर बुद्धीला भ्रम झाला, इंद्रिय शिरजोर झाल्यामुळं योगापासून चलित झाला, मरणप्राय यातनांमुळं योग करण्याची इच्छा किंवा बुद्धी राहिली नाही, तरी देखील जन्मभर जे संस्कार झालेले असतात ते अशा अंतकाळच्या वेदनांमुळं नाहीसे होत नाहीत, त्याचा कधी विनाश होत नाही असं भगवंत सांगतात. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छती, असं म्हणून प्रथम भरोसा देतात आणि मग असं सांगतात की प्राप्य पुण्यकृतान लोकान उषित्वा शाश्वती समाहा, चांगल्या स्वर्ग लोकाला ते जातात, तिथं दीर्घ काळ राहतात आणि मग तिथून शुची नाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो भी जायते. जन्म झाल्यानंतर तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्व देहिकम, पूर्वीच्या देहात प्राप्त झालेलं आहे ते ज्ञान जसंच्या तसं त्याला परत मिळत. इथं जे सांगितलेलं आहे की फुलातून जसा गंध वायू घेऊन जातो तसा जीव सगळ्या संस्कारांना घेऊन जातो आणि परत जन्माला येतो तेव्हा त्या संस्कारांसकट जन्माला येतो. भगवंत असं म्हणतात की त्रयी विद्या माम सोमपाप उत पापा यज्ञी इष्ट्वा स्वर्गतीम प्रार्थयंते 9 अध्याय. ते पुण्य मासाद्य सुरेंद्र लोकान अश्नंती दिव्यान दिवी देव भोगान तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोके विशंती. अशा प्रकारे त्याचा नाश होत नाही. पूर्वाभ्यासेन तेनैव रियते यवशोपी सहा. पूर्वीचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाला तो वश होतो, तो अवश्य होऊन त्याच्या त्या अभ्यासाला लागतो. जिज्ञासुरपी योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते. म्हणून योगाची जिज्ञासा जरी या जन्मात झाली तरी देखील जन्मांतरांनी कालांतरांनी अनेक जन्मांनी तो शब्द ब्रह्माला म्हणजे परमात्म्याला जाऊन प्राप्त होतो. लोकमान्य म्हणतात चरकात घातलेल्या पदार्थाला जसं मागं येता येत नाही, पुढत जावं लागतं, तसं संस्कार घेऊन जीव हा पुढच्या प्रवासाला जातो आणि तेथे त्या त्या टप्प्यावर त्याला परत परत प्राप्त होतं. ऐसे शरीराची एवढे जरी आत्मज्ञान वेगळे पडे तरी माझा अंश आवडे थोडेपणे. समुद्र का वायू वशे तरंगाकार उल्हासे तो समुद्रांशु ऐसा दिसे सानिवा जेवी तेवी जडा ते जीववीता देह अहंता उपजविता मी जीव गमे पंडुसुता जीवलोकी. खरं म्हणजे सनातन माझा अंश पण परमात्माच वस्तुत. ऐसे शरीराची एवढे जरी आत्मज्ञान वेगळे पडे पण त्याचं आत्मज्ञान आता शरीरासारखं होऊन गेलं, त्याला देहबुद्धी प्राप्त झाली, तरी माझा अंश आवडे थोडेपणे. त्यामुळे त्याच्यामध्ये अळूमाळू थोडा माझा अंश निश्चित तरीही असतो. जसा समुद्र वायुवशानी वारा वाहत असतो तेव्हा तरंगाकार उल्हासे तरंग त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होतात, पण तो समुद्रांशू ऐसा दिसे सानिवा जेवी. समुद्र आणि समुद्राचा अंश म्हणून जशा लाटा तेवी जडा ते जीववीता देह अहंता उपजविता मी जीव गमे पंडुसुता जीवलोकी. जडाला देखील जिवंतपणा ज्याच्यामुळे येतो, नाहीतर तसं इथपासून इथपर्यंत काय जे 2-2.5 फूट प्रत्येकाचं मातीचा ढिगारा असल्यासारखेच आहोत आपण. काही फरक नाही मातीचा ढिगारा आणि तुम्ही, याच्यात काही फरक नाही. फरक एवढाच आहे की त्याच्या आत जो जीव आहे त्यामुळं चेतना आहे, ते शरीर देखील जिवंत असल्यासारखं दिसतं. वस्तुत पंचभूतात्मक पृथ्वीच्या ताब्यातलं पृथ्वीच्या मालकीचं. तेवी जडाते जीववीता देह अहंता उपजविता. त्या जडाला जीवनतत्व प्राप्त झाल्यामुळं जो देह दिसतो तो देहच मी, अशा प्रकारची देह अहंता त्याच्या ठिकाणी निर्माण होते. मी जीव गमे पंडुसुता जीवलोकी. त्याचा अभिमानी असा असणारा चेतन स्वरूपच पण जीवदशेला आलेला मी जीव म्हणून वेगळा आहे असं दिसतं असं भासतं. पै जीवाची या बोधा गोचरू जो हा धांदा तो जीव लोक शब्दा अभिप्रावो. शरीराच्या आत ज्याच्यामुळे हालचाल होते असं एक चेतन तत्व आहे. ते चेतन तत्व सांगण्यासाठी त्या जीवाचा बोध देण्यासाठी म्हणून जीवाची या बोधा गोचरू जो हा धंदा, हा जो धंदा किंवा व्यवहार देहाचा आत असणारा जीव सांगण्याचा, त्यामुळे मग जीव लोक हा शब्द निर्माण झाला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अगा उपजणे निमणे हे साचची जे का मानणे तो जीवलोकू मी म्हणे संसारू हन। इथं जन्म आहे, इथं मृत्यू आहे, जन्म आणि मृत्यू याच्या मधलं जे जीवन आहे ते सत्य असं मानणं, असं सर्व असल्यामुळं हा जीवलोक आहे असं मी म्हणतो। हा जीवलोक असणारा संसार आहे असं मी म्हणतो। एवं विध जीवलोकी तू माते ऐसा अवलोकी, जैसा चंद्रुका उदकी उदकातीत। अशा प्रकारे जीवलोकामध्ये तू मला अशा प्रकारे पहा। वस्तुतः परमात्मा पण वायुवशात जशा तरंग सागराच्या ठिकाणी निर्माण व्हावेत आणि लाटा या नावाचा स्वतंत्र पदार्थ दिसावा, तसा वस्तुतः परमात्मा असताना पण जडाला जीवन तत्व ज्याच्यामुळं आलं त्यामुळं तो जीव म्हणून ओळखला गेला। म्हणून परमात्मा जीवदशेला आला, तो काही जीव झालेला नाहीये, तो मुळातच मुक्त आहे देहाच्या आत असणारा। त्याला उदाहरण देताना ते म्हणतात, जैसा चंद्रू का उदकी उदकातीत, पाण्यामध्ये पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब हे पाण्यामध्ये बुडालं असं दिसतं पण त्या पाण्यापेक्षा अत्यंत वेगळं असत। तसा देहाच्या आत हा जीव आहे असं दिसतं पण माझं प्रतिबिंब तिथं पडलेलं आहे। पै काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा, आणि का गमे लोहिवा तो तरी नव्हे स्फटिक। स्फटिकाचा दगड कुंकुवावर ठेवला तर कोणाला असं वाटत की तो लोह स्वरूप असा तांबडा झालेला आहे, तांबडा खडा आहे असं वाटत, पण तसा तो मुळीच नसतो। त्या कुंकुवाच्या सानिध्यामुळं तो तांबडा दिसतो एवढंच। तस देहामध्ये असल्यामुळं तो देहात अडकल्यासारखा दिसतो, वस्तुतः तो माझाच अंश आहे। पुढे काय म्हणतात पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी। बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघु।